नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू. हिंगोली जिल्ह्यात काही गावांचा संपर्क तुटला तर जालन्यातही कसुरानं दिला पूर. यशस्वी मोहिमेनंतर अंतराळवीर शुभांशू शुक्ला उद्या भारतात परतणार. राज्यात आज दहीहंडीचा उत्साह. 10 थर रचत ठाणे इथल्या कोकणनगरचा राजा गोविंदा पदकाची विश्वविक्रमाची नोंद आणि छत्रपती संभाजीनगर शहरातल्या मकाई दरवाजाच्या कामाची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून पाहणी. आता सविस्तर बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाशी निगडीत वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मुंबई आणि परिसरामध्ये कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसात 2 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. मध्यरात्री एका घरावर दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचून वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्हाभरात सकाळपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. जायकवाडी धरणपट्ट्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. तसंच लासू स्टेशन परिसरात 2 दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे लासूरगाव इथल्या शिवना नदीला पूर आला आहे. नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातल्या कोडबाजार इथल्या संततधार पावसानं काल रात्री कच्च्या मातीच्या घराची भिंत कोसळून पती पत्नीचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू असून पाणीसाठ्यात वाढ होत आहे. मांजरा धरणातून आज दुपारी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला, त्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. माजलगाव तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे काही ठिकाणी पिकं पाण्याखाली गेली असून कपाशी सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात कामटाफाटा ते येलकी रस्त्यावर ओढ्याला मोठा पूर आल्यानं येलकी, बेलथर, कसबे धावडा या गावांचा संपर्क तुटला आहे. पिंपरी बुद्रुक इथल्या ओढ्याला पूर आल्यामुळे आखाडा बाळापूर ते पिंपरी चिखली कानेगावसह 5 गावांचा संपर्क तुटला आहे. इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरणाच्या 7 दरवाजातून सुमारे 11,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे. लातूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस असल्यानं धरणांमधून अतिरिक्त पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे. जालना शहरासह जिल्ह्यात आज पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत आहे. बदनापूर तालुक्यातल्या बाजार गेवराई कडेगाव, वरुडी, ढासला, पिरवाडी, सोमठाणा, गोकुळवाडी या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. परतूर तालुक्यातल्या कसुरा नदीला आलेल्या पुरामुळे परतूर आष्टी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. घनसावंगी तालुक्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातले नदी नाले दुथडी भरून वाहत असून दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाच्या तडाख्यातून ढाकेफळ इथल्या माणिकदंड, दत्तमंदिर इथला नळकांडी पूल वाहून गेला आहे तर मांजरा धरणाची पाणी पातळी वाढली आहे. वाशिम जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसानं सोयाबीन, हळद या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. रिसोड तालुक्यातल्या वाडी रायताळ इथं नाल्याच्या पुरामध्ये वाहून गेल्यानं एकाचा मृत्यू झाला. यवतमाळमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू झाला. धुळे शहर आणि जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव काठोकाठ भरला असून आज सकाळपासून तलावाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातल्या घारोड इथं वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला तर दोघी जणी जखमी झाल्या. आज दुपारी ही दुर्घटना घडली. पुढच्या 2 तासात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान केंद्रानं वर्तवला आहे. या काळात लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान राज्यात आजपासून 21 तारखेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. या कालावधीत मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजा आणि गडगडाटासह अधूनमधून 40-50 किलोमीटर प्रतितास वेगानं वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. माजी मंत्री आणि भाजपा नेते पद्माकर वळवी यांनी आज बुलढाणा इथं काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री वसंत पुरके उपस्थित होते. लवकरच नंदुरबार इथं प्रवेश सोहळ्यात वळवी यांच्या सहकाऱ्यांचाही पक्षप्रवेश होईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. अनेक मान्यवरांनीही वाजपेयी यांच्या सदैव अटल या स्मृतीस्थळावर पुष्पांजली अर्पण केली. यशस्वी अंतराळ मोहिमेनंतर भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला उद्या भारतात परतणार आहेत. भारतात परतल्यानंतर आपल्या मूळ गावी लखनौला जाण्यापूर्वी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. जून महिन्यात एक्झिओम 4 मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचणारे शुक्ला हे पहिले भारतीय बनले. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राज्यात आज गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीनिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात विविध ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस दिसत असून गेल्या 2 महिन्यांपासून सराव केलेली दहीहंडी पथकं मानवी मनोरे रचत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि ठाणे इथल्या अनेक दहीहंडी आयोजनाच्या ठिकाणी भेट देऊन गोविंदांना शुभेच्छा दिल्या. भिवंडी इथल्या कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीनं आयोजित दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांनी गोविंदांना स्वतःची काळजी घेत उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले,
गोविंदा पथकाचे मनोरे रचा, सोबत विकासाचे मनोरे आम्ही रचून दाखवू, हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं मनोरे रचा, पण सुरक्षेची देखील काळजी घ्या. बाबांनो, तुम्ही या भारताचं भविष्य आहात, हे भविष्य सुरक्षित राहिलं पाहिजे, एवढीच विनंती करतो.
ठाण्यात प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृती दहीहंडीमध्ये 10 थर रचत कोकणनगरचा राजा गोविंदा पथकानं विश्वविक्रमाची नोंद केली. त्यांना 25 लाख रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. मुंबईत जोगेश्वरी इथली दहीहंडी जय जवान गोविंदा पथकानं 9 थर लावून फोडली, तर दादरमधील आयडियल दहीहंडी महिला गोविंदा पथकानं फोडली. वरळी जांभोरी मैदान इथं भाजपाचे संतोष पांडे यांनी दहीहंडी उभारली आहे. ही दहीहंडी फोडण्यासाठी पथकांनी मोठी गर्दी केली आहे. शहर आणि उपनगरात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी लाखो रुपये बक्षीस असलेल्या दहीहंड्या उभारल्या आहेत. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि सेलिब्रिटींचीही रेलचेल आहे. दरम्यान मानखुर्द इथल्या बालगोविंदा पथकातल्या एका गोविंदाचा दहीहंडीचा थर रचत असताना उंचावरून खाली पडून मृत्यू झाला. दहीहंडी दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 30 जण जखमी झाले असून 15 जणांवर उपचार सुरू आहेत. जखमी झालेल्या सर्व गोविंदांवर मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात निःशुल्क उपचार करण्यात यावेत असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात गुलमंडी, क्रांती चौक, टीव्ही सेंटर, कॅनॉट प्लेस, कोकणवाडी तसंच गजानन मंदिरासमोर दहीहंडी आयोजित करण्यात आली असून गोविंदा पथकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या मकाई दरवाजाच्या कामाची पाहणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केली. पुढील एका महिन्यात विहित वेळेत काम पूर्ण करण्याची त्यांनी राज्य पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या 750 जयंतीनिमित्तानं परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं आज पालखी काढण्यात आली. मुख्य लेखाधिकारी प्रभाकर काळदाते यांच्या हस्ते माऊलींच्या प्रतिमेची आरती करण्यात आली. देशमुख गल्ली इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पालखी सोहळ्याचा समारोप झाला. बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं उद्या 17 तारखेला नशामुक्त समाज सुरक्षित भविष्य या संकल्पनेखाली मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. समाजामध्ये नशामुक्तीबाबत जनजागृती घडवून आणणं तसंच युवकांना व्यसनमुक्त जीवनशैलीकडे प्रेरित करणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. या मॅरेथॉनमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन नशामुक्त समाज निर्मितीसाठी योगदान द्यावं असं आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केलं आहे. मिलिंद विंचुरकर हौशी नाट्यकलावंत पुरस्कार उद्या छत्रपती संभाजीनगर इथं 40 गाव इथले डॉ मुकुंद करंबेळकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. नाट्यप्रेमींना जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिडको हडको सर्वपक्षीय गणेश महासंघाच्या कार्यालयाचं उद्घाटन आज पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झालं. सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरातल्या शोभायात्रेत देखील शिरसाट सहभागी झाले होते. ऑलिम्पिकपटू अंकिता ध्यानी हिनं जेरुसलेम ग्रँडस्लॅम अॅथलेटिक स्पर्धेत महिलांच्या 2000 मीटर अर्थायांच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू. हिंगोली जिल्ह्यात काही गावांचा संपर्क तुटला, तर जालन्यातही कसुरा नदीला पूर. आणि यशस्वी मोहिमेनंतर अंतराळवीर शुभांशु शुक्ला उद्या भारतात परतणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 मिनिटांनी. नमस्कार.